एक राजे अध्याय आठ। मग सलमोन राजाने परमेश्वराच्या कराराचा कोष दाविदपुरातून म्हणजे सियोनातून वरती आणावयासाठी इस्रायलाचे वडीलजन, वंशाचे सर्व मुख्य व सर्व पितृकुळांचे सरदार यास सलमोन राजाकडे यरुश्लेमेत जमा केले। सर्व इस्रायल पुरुष एथानिम मासी म्हणजे सातव्या महिन्यातल्या सणाच्या दिवसात सलमोन राजापाशी जमा झाले। इस्रायल लोकांचे सर्व वडीलजन आले तेव्हा याजकांनी कोष उचलून घेतला। परमेश्वराचा कोष, दर्शन मंडप आणि त्या मंडपातील सर्व पवित्र पात्रे ही सर्व याजक लेवी यांनी वरती वाहून नेली। सलमोन राजा व त्याचपाशी जमलेली सर्व इस्रायल मंडळी यांनी कोशापुढे शेरडा मेंढरांचे व गुराढोरांचे बली इतके अर्पण केले की त्यांच्या संख्येची मोजदाद करिता आली नाही। मग याजकांनी परमेश्वराच्या कराराचा कोष मंदिराच्या गाभाऱ्यात परमपवित्र स्थानात करुबाच्या पंखाखाली त्याच्या ठिकाणी नेऊन ठेविला। कोषस्थानाच्या वर करुबाचे पंख पसरले होते। तो कोष व त्याचे दांडे यावर त्याचे आच्छादन होते। त्याचे दांडे एवढे लांब होते की त्याची शेवटे गाभाऱ्यासमोरल्या पवित्र स्थानातून दिसत, परंतु पवित्र स्थानाबाहेरून ती दिसत नसत। ते दांडे आजपर्यंत तेथेच आहेत। इस्रायल लोक मिसर देशातून निघाल्यावर परमेश्वराने त्यांशी करार केला, त्यासमयी होरेबात मोशेने या कोशात दोन दगडी पाट्या ठेविल्या होत्या, त्याखेरीज त्यात दुसरे काही नव्हते। याजक पवित्र स्थानातून बाहेर आले तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले। त्या मेघामुळे याजकास सेवाचाकरी करण्यास उभे राहावेना, कारण परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरून गेले। मग सलमोन राजा म्हणाला, परमेश्वराने म्हटले आहे की मी निबिड अंधकारात वस्ती करीन, तुझ्यासाठी निवासस्थान, तुला युगानुयुग राहावयासाठी मंदिर मी बांधिले आहे। मग राजाने मागे वळून इस्रायलाच्या सर्व मंडळीस आशीर्वाद दिला तेव्हा ती सर्व मंडळी उठून उभी राहिली। तो म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर धन्य, त्याने माझा बाप दाविद या स्वमुखाने हे वचन दिले होते व त्याने स्वहस्ते हे पूर्ण केले। ते वचन असे, मी आपल्या इस्रायल लोकास मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवसापासून माझ्या नामाच्या निवासार्थ मंदिर बांधावयासाठी कोणाही इस्रायल वंशाकडून मी कोणतेही नगर निवडून घेतले नाही, पण माझे लोक इस्रायल याजवर दाविदास मी निवडून नेमिले आहे। माझा बाप दाविद याचा मनोदय असा होता की इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या नामाप्रित्यर्थ एक मंदिर बांधावे, पण परमेश्वराने माझा बाप दाविद यास सांगितले की परमेश्वराच्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधावे असा तू मनोदय धरिला आहे, हे तू चांगले केले आहे, पण तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझ्या पोटी जो पुत्र येईल तो माझ्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधील। परमेश्वर जे हे वचन बोलला ते त्याने पुरे केले। मी आपला बाप दाविद याच्या जागी येऊन परमेश्वराच्या वचनानुसार इस्रायलाच्या गादीवर बसलो आहे आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या नामाप्रित्यर्थ मी हे मंदिर बांधिले आहे। परमेश्वराने आमचे वाडवडील मिसर देशातून आणले, त्यासमयी त्याजशी परमेश्वराचा जो करार झाला तो त्या कोशात आहे, त्यासाठी मी स्थान तयार केले आहे। सलमोनाने इस्रायलाच्या सर्व मंडळी देखत परमेश्वराच्या वेदीसमोर उभे राहून आकाशाकडे हात पसरिले। तो म्हणाला, हे परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, वर आकाशात अथवा खाली पृथ्वीवर तुझ्यासमान कोणी देव नाही। जे तुझे सेवक जिवे भावे तुझ्यासमोर वर्ततात त्यांच्याशी तू आपल्या करारानुसार व दयेने वर्ततोस। जे वचन तू आपला सेवक माझा बाप दाविद यास दिले ते तू पाळले आहे। जे तू आपल्या मुखाने बोललास ते तू आपल्या हाताने पुरे केले आहे, अशी आज वस्तुस्थिती आहे। तर आता हे इस्रायलाच्या देवा परमेश्वरा, तुझा सेवक माझा बाप दाविद यास तू असे वचन दिले होते की तू मजसमोर वागत आलास त्याचप्रमाणे तुझे वंशज आपली चालचलणूक ठेवण्याची खबरदारी घेतील, तर माझ्या समक्ष इस्रायलाच्या राजासनावर बसणाऱ्या तुझ्या कुळातल्या पुरुषांची परंपरा कधीही खुंटावयाची नाही। त्यास दिलेले हे वचनही तू पुरे कर। तर आता हे इस्रायलाच्या देवा, तुझे वचन तुझा सेवक माझा बाप दावीद यास दिले होते ते प्रतितीस येऊ दे। देव या भूतलावर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ यात तुझा समावेश होणे नाही, तर हे मंदिर मी बांधिले आहे यात तो कसा व्हावा? तरी हे माझ्या देवा परमेश्वरा, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे विनंतीकडे लक्ष दे। आज तुझा सेवक तुझा धावा करीत आहे व तुझपुढे प्रार्थना करीत आहे, तिच्याकडे कान दे। माझ्या नामाचा निवास येथे होईल असे ज्या स्थलाविषयी तू म्हटले, त्या ह्या स्थलाकडे ह्या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो। जी प्रार्थना तुझा सेवक या स्थलाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक। तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे आणि तुझे लोक इस्रायल ह्या स्थलाकडे तोंड करून तुझी विनवणी करतील तिच्याकडे तू कान दे। स्वर्गातील तुझ्या निवासस्थानी तू ती श्रवण कर आणि श्रवण करून त्यांना क्षमा कर। एखाद्याने आपल्या शेजाऱ्याचा अपराध केल्यामुळे त्यास शपथ घ्यावयास लावली आणि ती या मंदिरात तुझ्या वेदीसमोर त्याने घेतली, तर तू स्वर्गलोकातून ती श्रवण कर आणि त्याप्रमाणे घडवून आण। आपल्या सेवकांचा न्याय करून दुष्टास दुष्ट ठरिव आणि ज्याचे कर्म त्याच्या माथी येऊ दे। निर्दोषास निर्दोषी ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्यास फळ दे। तुझे लोक इस्रायल यांनी तुझविरुद्ध पाप केल्यामुळे शत्रूंपुढे त्यांचा मोड झाल्यावर ते पुन्हा तुझकडे वळतील आणि तुझ्या नामाचा स्वीकार करून या मंदिरात तुझी प्रार्थना व विनवणी करीतील। तेव्हा तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक। तुझे लोक इस्रायल यांच्या पापाची क्षमा कर आणि जो देश तू त्यांच्या पूर्वजास दिला त्यात त्यास परत आण। त्यांनी तुझविरुद्ध पाप केल्यामुळे आकाश कपाटे बंद झाली आणि पर्जन्यवृष्टी खुंटली असता त्यांनी या स्थानाकडे तोंड करून प्रार्थना केली, तुझ्या नामाचा स्वीकार केला व तू त्यास दीन केल्यामुळे ते तुझकडे वळले, तर तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक। इस्रायल तुझी प्रजा तुझे सेवक यांच्या पापाची क्षमा कर, कारण ज्या सन्मार्गाने त्यांनी चालले पाहिजे तो तू त्यास शिकवित आहेस। हा जो देश तू आपल्या लोकास वतन करून दिला आहे त्यावर पर्जन्यवृष्टी कर। या देशावर दुष्काळ, मरी, शेते करपवून टाकणारा वारा अथवा भेरड, टोळ अथवा नाकतोडे हे आले अथवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहरास वेढा घातला, कोणतीही आपत्ती अथवा रोग त्याजवर आला आणि इस्रायलातील एखादा माणूस किंवा तुझे सगळे इस्रायल लोक आपल्या जीवाला होणारा क्लेश ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी या मंदिराकडे आपले हात पसरून करीतील ती तू स्वर्गातील आपल्या निवासस्थानातून ऐक, त्यांना क्षमा कर, त्याप्रमाणे घडवून आण। प्रत्येकाचे मन ओळखून त्याच्या सर्व वर्तनानुसार त्यास फळ दे, कारण सर्व मानवजातीची मने ओळखणारा केवळ तूच आहेस। म्हणजे जो देश तू आमच्या पूर्वजास दिला त्यात ते राहतील तितके दिवस ते तुझे भय बाळगतील। तुझ्या इस्रायल लोकातला नव्हे असा कोणी परदेशीय तुझ्या नामास्तव परदेशाहून आला, कारण तुझे मोठे नाम, बलिष्ठ हात व पुढे केलेला बाहू ही सर्व त्यांच्या ऐकण्यात येणारच। आणि त्याने येऊन ह्या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली तर तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून ती ऐक व हा परदेशीय ज्या कशासाठी तुझा धावा करील ते कर। म्हणजे या भूतलावरील सर्व देशात लोक तुझे नाम ओळखून तुझ्या इस्रायल लोकांप्रमाणे तुझे भय बाळगतील आणि मी जे हे मंदिर बांधले आहे त्यावर तुझे नाम आहे हे त्यास कळून येईल। तुझे लोक तू पाठवशील तिकडे आपल्या शत्रूंशी सामना करण्यास जातील आणि तू निवडिलेल्या या नगराकडे व तुझ्या नामाकरिता मी बांधिलेल्या या मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करीतील, तर तू स्वर्गातून त्यांची ती प्रार्थना व विनवणी ऐक व त्यास न्याय दे। त्यांनी तुझविरुद्ध पाप केले कारण पाप करीत नाही असा कोणीच नाही व तू त्यामुळे क्रोधविष्ट होऊन त्यास त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले आणि त्यांनी त्यास जवळच्या अथवा दूरच्या देशी पाडाव करून नेले, तर ज्या देशात त्यास पाडाव करून नेले तेथे ते विचार करीतील आणि आपणाला पाडाव करून नेणाऱ्या लोकांच्या देशात तुझकडे वळून तुझी विनवणी करून म्हणतील, आम्ही पाप केले आहे, आम्ही कुटिलतेने वागलो आहो, आम्ही दुराचरण केले आहे. आणि ज्यांनी त्यास पाडाव करून नेले त्या त्यांच्या शत्रूंच्या देशी ते तुझकडे जीवेभावे वळून त्यांच्या पूर्वजास दिलेल्या देशाकडे, तू निवडलेल्या नगराकडे, तुझ्या नामाकरिता मी बांधिलेल्या ह्या मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करीतील. तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक व त्यास न्याय दे. तुझ्या लोकांनी जे पाप तुझ्याविरुद्ध केले असेल व जे काही अपराध तुझ्याविरुद्ध केले असतील त्या सर्वांची त्यास क्षमा करून त्यांचा पाडाव करणाऱ्यांच्या मनात दया उत्पन्न कर, म्हणजे ते त्यांच्यावर दया करीतील. कारण ज्यास तू मिसर देशातून लोखंडाच्या भट्टीतून काढिले तेच हे तुझे लोक, तुझे वतन होत. तर तुझे नेत्र तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे व तुझ्या इस्रायल लोकांच्या विनवणीकडे उघडे राख, ते तुझा धावा करीतील, त्याचकडे कान दे. कारण हे प्रभू देवा, तू आमच्या वडिलास मिसर देशातून काढिले त्यावेळी तुझा सेवक मोशे याच्याद्वारे तू वचन दिले, तदनुसार हे लोक तुझे वतन व्हावे म्हणून भूतलावरच्या सर्व राष्ट्रांपासून तू त्यास वेगळे केले आहे. शलमोनाने आकाशाकडे हात पसरून व परमेश्वराच्या वेदीसमोर गुडघे टेकून ही सर्व प्रार्थना व विनवणी परमेश्वरापाशी करण्याचे संपविल्यावर तो तेथून उठला. त्याने उभे राहून सर्व इस्रायल मंडळीस उच्च स्वराने आशीर्वाद दिला. तो म्हणाला, ज्या परमेश्वराने आपल्या वचनानुसार आपल्या इस्रायल लोकास विसावा दिला तो धन्य. तो आपला सेवक मोशे याच्याद्वारे जे वचन बोलला त्यातला एकही शब्द व्यर्थ गेला नाही. आपला देव परमेश्वर जसा आपल्या पूर्वजांच्या बरोबर राहत असे तसाच तो आपल्या बरोबर राहो. तो आम्हास न सोडो, तो आम्हास न टाको. आम्ही त्याच्या सर्व मार्गांनी चालावे. त्याने आमच्या पूर्वजास दिलेल्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळावे म्हणून तो आमची मने आपल्याकडे लावो. ज्या शब्दांनी मी परमेश्वरापुढे विनंती केली आहे ते आपला देव परमेश्वर याच्यापाशी रात्रंदिवस राहोत आणि प्रतिदिनी जरूर पडेल तसा तो आपल्या सेवकास व आपल्या इस्रायल लोकास न्याय देवो. यावरून या भूतलावरील सर्व राष्ट्रे समजतील की परमेश्वर हाच देव आहे, अन्य कोणी नव्हे. तर तुमचे मन आपला देव परमेश्वर याजकडे असे पूर्णपणे लागलेले असो की आजच्यासारखे त्याच्या नियमांप्रमाणे तुम्ही चालावे व त्याच्या आज्ञा पाळाव्या. मग राजाने व त्याच्याबरोबर सर्व इस्रायल लोकांनी परमेश्वरासमोर यज्ञबली अर्पिले. शलमोनाने शांत्यर्पणांसाठी परमेश्वरापुढे अर्पिलेले बली 22,000 बैल आणि 1,20,000 मेंढरे होती. अशा रीतीने राजाने व सर्व इस्रायलांनी परमेश्वराच्या मंदिराचे प्रतिष्ठापन केले. त्या दिवशी राजाने परमेश्वराच्या मंदिराच्या पुढल्या अंगणामध्ये एक स्थान पवित्र करून होमबली, अन्नबली आणि शांत्यर्पणांची वपा ही तेथेच अर्पिली, कारण परमेश्वरासमोर असलेल्या पितळेच्या वेदीवर त्यांचा समावेश होईना. शलमोनाने व त्याच्याबरोबर सर्व इस्रायल लोकांनी त्यासमयी महोत्सव केला. हमाथाच्या घाटापासून मिसर देशाच्या नाल्यापर्यंत सर्व इस्रायल लोकांचा मोठा जमाव एक सप्तक व आणखी एक सप्तक म्हणजे एकंदर 14 दिवस आपला देव परमेश्वर याच्यासमोर उत्सव करीत राहिला. आठव्या दिवशी त्याने लोकांची रवानगी केली. ते सर्व राजाचे अभिष्ट चिंतून आपापल्या डेऱ्यास गेले. आपला सेवक दावीद व आपले लोक इस्रायल याजवर जो प्रसाद परमेश्वराने केला त्यामुळे त्यांना आनंद वाटला व त्यांची मने हर्षभरित झाली.